तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी अमित राज. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
तू एक म्युझिक डिरेक्टर होऊ शकतो. ए आर रहमानच्या कॅसेट्स किंवा ते सतत ते रिवाइंड करून ऐकणं वगैरे हे सगळं तू केलंच असणार, पण ते सुरुवात कशी झाली?
मी गाणी खूप ऐकायचो मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, आणि तेव्हा मी अनु मलिकचा पण फॅन होतो. अनु मलिकची मला गाणी खरंच आवडायची, मी खूप मानायचो त्यांना, आणि वर्सटाईल म्युझिक डिरेक्टर, त्यामुळे मी गाणी खूप ऐकायचो. तिथं मला अजून आठवते, कॉलेजमध्ये असताना 11वीत होतो मी, एक दरवर्षी एक कॉलेजचा एक मोठा समारंभ असतो, फेस्टिवल असतो, तर त्यामध्ये एक प्रॉपर एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो ज्यामध्ये कॉम्पिटिशन नसते, पण त्यामध्ये 11th आणि 12th मुलांना अलाउड नव्हतं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की त्या मुलांना चान्सेस मिळत नाही, कारण ते निघणार असतात आता कॉलेजच्या बाहेर, त्यामुळे आम्हाला अलाउड नव्हतं. आणि मला एक माहिती होतं की मी 11वी 12वीनंतर इंजिनिअरिंग करणार आहे, तर मी आता परत कॉलेजमध्ये तसा गाऊ शकणार नाही ह्या कॉलेजमध्ये. तर 11वीत मी, मला अजून आठवतंय की त्यांची रिहर्सल चाललेली, मी तिथे कोपऱ्यात उभा होतो फक्त. काय माहिती त्यांना काय वाटलं तेव्हा की ह्याची आपण जरा खेचूया जरा, म्हणून त्यांनी सांगितलं की तू गाताय का? मी म्हणलं हा मी गातो. ते तुंडातून निघालं, बोला काय गातो? मी बोलो किशोर कुमार गातो. बोला ठीक आहे, काय गाणार? मी बोलो ये जवानी गाणार. बोला ठीक आहे, हा चला. तर सगळा ऑर्केस्ट्रा होता, आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम मी असा माईक हातात पकडणार होतो पहिल्यांदा आयुष्यात. घरी खूप गायचो, आणि त्याने कॉर्ड दिला, कॉर्ड दिला, मी बोलो जो होवा का देखा जायगा, आणि मी गायलो. मी गाणं संपलं आणि सगळ्यांनी उठून उभे राहून टाळ्या वाजवल्या, आणि समाधानने मला हक केलं. समाधान बोला तू गायगा क्या इस बार? अलाउड नाही आहे, बट मैं तेरे को गवाऊंगा, चार गाणे गाणे के किशोर दाके. आणि त्या वर्षी मी गायलो फिनालेला, म्हणजे त्याला. तर त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स बूस्टअप झाला की येस गायला पाहिजे, आपण गायला पाहिजे. मग 12वीला मी सरळ सरळ इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करायला लागलो, ज्यामध्ये अवधूत असायचा. अवधूत माझा खूप सिनियर, आणि आम्ही एकामेकाला कधी कधी समोरासमोर असायचो, पण मला एवढं कॉन्फिडन्स होतं की मी जाणार तर मी घेणार प्राईज. तर त्यामुळे गझल कॉम्पिटिशन असो, या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये जातो, जश्ने रिझवी असो, आणि मला ते जश्ने रिझवीचं मला वाटतं, आय थिंक मला ते माझं असं झालं, ड्रीम कम ट्रू झालं, कारण अनु मलिक त्यांच्या हस्ते मला तो अवॉर्ड मिळाला. अँड दॅट वॉज दॅट टाइम आय वॉज सेकंड, फर्स्ट नव्हतो, सेकंड आलेलो मी. मजा होती.
आता इंजिनिअरिंगच्या डेज बद्दल आम्हाला सांग, कारण की एवढं सगळं असताना वेन यू नो दॅट युअर अ गुड सिंगर आणि तू यु नो इतके कॉम्पिटिशन जिंकत होता, त्यावेळेसही तू इंजिनिअरिंग केलंस.
दे वर द लाईक मोस्ट 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 प्रेशियस डेज ऑफ माय लाईफ, बिकॉज आजही आम्ही एकत्र आहोत सगळे मित्र. मी इंजिनिअरिंग केल्यानंतर मी ॲज अ नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून होतो काम केलंय. माझी एक छोटीशी कंपनी होती इंजिनिअरिंग करत असताना, कारण आम्हाला कुठून ना कुठेतरी एक काय म्हणतात पॉकेट मनी जसं आपण म्हणतो तो हवा होता. त्यामुळे जो आता माझा मित्र रिलायन्समध्ये मोठ्या पोझिशनवर आहे, तर तो आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक कंपनी उघडलेली मॅजिक टेक्नॉलॉजीज म्हणून, आणि दॅट वॉज अ नेटवर्किंग कंपनी. आम्ही लॅन वॅन आणि ह्या सगळ्या नेटवर्क आम्ही सांभाळायचो, बरेच बँकेशी आम्ही असोसिएटेड होतो, स्टँड अलोन पीसीज आम्ही स्वतः बनवायचो. आय युज टू प्रॉपर असेंबल पीसीज अँड मग सॉफ्टवेअर टाकण्यापासून सगळंच आम्ही करायचो. तर त्यामुळे तिथून आम्हाला काहीतरी आम्हाला पैसे मिळायचे, आणि मग त्यातून आम्ही मग आमचे कपडे बिपडे आम्ही धमाल मस्ती आम्ही जो ऐशो आराम करणं आहे इंजिनिअरिंग मध्ये जनरली जो होत आहे ते करायचो. आई वडिलांना काहीच माहित नव्हतं, आणि तेव्हा आईला पहिल्यांदा कळलं तेव्हा तर म्हणजे असं होतं की घरी असं मातम घरपे असं होतं की अरे यार काय केलं ह्या पुराने, आता कसं आहे आयुष्यात होणार काय होणार वगैरे असं होतं. पण तेही दिवस गेले. मी डिप्लोमाला होतो तिथे कुलकर्णी सर म्हणून होते, आणि ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट, आणि ते कॉलेज इथे गोडबंदर रोडला होतं. ते कॉलेज जस्ट नवीन नवीन होतं, आणि ते जस्ट 3 वर्ष झालेली त्या कॉलेजला, आणि त्यामुळे असं होतं की बंक नाही करायचं कोणी किंवा अमुक नाही तमुक नाही, आणि आम्ही खूप हैराण झालो, कारण 11वी 12वी मी मजा केलेली. म्हणजे वाईट गोष्ट ही होती की आमचे आई वडिलांनी पण सांगितलेलं की तुम्ही बिंदास राहा यांच्याबरोबर, तुम्हाला जे करायचं ते करा, आणि आम्ही तुम्हाला काही विचारायला येणार नाही. खूप टेरर होतं त्यांचं, आणि आम्ही एक दिवशी ठरवलं बॉस आज कुछ भी हो जाए आज निकलना है. आणि ब्रेक झाला आमचा. प्रत्येक 3 गेट्स होते आमच्या कॉलेजचे, तिन्ही गेटवर वॉचमॅन असायचे आणि त्यांच्या हातात डॉबरमॅन कुत्रे असायचे, आणि त्यामुळे कोणी बाहेर जाऊच शकायचं नाही. आम्ही ठरवलं की बॉस काही असो आपण जाणार. जवळजवळ 7 मुलं होतो, म्हणजे 7 आम्ही मित्र होतो, आणि तिथे ना एक अशी वॉल आहे तिथे आपण उडी मारू शकतो. आणि ठाण्याला कॉलेज असल्यामुळे ना ठाणे तेव्हा तेवढं डेव्हलप्ड नव्हतं, आजूबाजूला सगळं शेत होतं, अमुक होतं तमुक होतं, आणि ते डायरेक्ट उडी एका शेतात आम्ही उडी टाकणार होतो. आम्ही गेलो, बॅग वगैरे फेकल्या, इथून सगळ्या मुलींना आधी पहिलं वर चढून त्या साईडला उतरवलं, मग आम्ही मुलं उतरलो. मुलं उतरल्यानंतर कुठून तरी माझा एक शेवटचा एक मित्र होता मानव धवन, त्याला त्या वॉचमॅनने कोणतरी बघितलं, बोला अरे वो भाग रे असा आवाज आला. आणि आम्ही सगळ्यांना कळलं की आता आपल्याला बघितलं गेलंय, आता पळा फक्त. तर सगळे असे पसरले कुठेतरी, आणि मी आणि माझा एक मित्र होता मनोज तिवारी जो आता शिकागोला होता, तो आम्ही दोघं एकत्र होतो, आणि आम्हाला एक आवाज येई छप 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 आमच्याकडे धावत येते कोणतरी म्हणून असा उभा राहिला मला आजही आठवत आहे. आला आणि त्याने असा दगड टाकला टाकला तो तो आमचाच मित्र होता मानव तर त्याच्या छातीवर दगड लागला तो पडला आडवा. त्यानंतर इथून आम्ही परत पळालो आणि हायवेवर आलो. अच्छा तिथे आता लिफ्ट मागायची पद्धत होती त्यामध्ये पहिली एक लिफ्ट मिळाली आम्ही त्या काही मुलींना बसवलं की तुम्ही पळा ते झालं. आम्ही मी मनोज आणि आमचं अजून हेमांग गौर म्हणून एक मित्र होता आम्ही तिघं थांबलेलो. आम्ही लिफ्ट मागत होतो आणि एक गाडी आली आणि पुढे जाऊन थांबली. आम्ही पळत पळत गेलो गाडीत बसलो. बसल्यानंतर आम्हाला जाणवलं की ते कुलकर्णी सर होते आणि ते बोलले की घरी जायचं तुम्हाला चला घरी सोडतो तुम्हाला आणि करून त्याने यूटर्न जो मारला आणि ते कॉलेजमध्ये गाडी एंटर झाली परत. अँड आम्ही म्हणजे असं होतो की आज आहे बॉस आज आपली आहे वाट. मग आम्हाला लाईनीत उभं केलं गेलं उलट आणि आमच्या बुडावर जे काय फटके मारले बेल्टने.
तुझ्या आयुष्यात म्युझिक डिरेक्टर तू बनायचं हे कधी ठरवलंस आणि तू एंटर कसा झालास?
मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर आय वॉज वर्किंग फॉर वन कंपनी. माझा स्वतःचाही बिझनेस होताच. कॉलेजमध्ये असताना 11वीमध्ये असताना असल्यापासून माझा मित्र झाला सचिन दरेकर जो रायटर आताच्या मोठा रायटर आहे झेंडा मोरिया जिने लिहिला. त्याच्यामुळे माझी ओळख झाली गुरुशी. गुरु अंशुमन विचारे अवधूत गुप्ते सचिन दरेकर हे एकाच शाळेतले. मग एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. गुरु लिटरली आम्हाला खेचून खेचून घेऊन जायचा. पण तिथून ती खरी मुळात बेसिक आवड सुरू झाली की काहीतरी ह्या कला क्षेत्रात काहीतरी करायला पाहिजे. मग आयुष्यातली पहिली सिरियल घेतली मी युनिट 9 म्हणून सिरियल तुम्हाला माहित असेल. तर त्यामध्ये श्रेयस तळपदे होता ही टीव्हीवर यायची आणि निशिकांत कामत वॉज अ डिरेक्टर आणि त्यामध्ये मी मेन विलनचा रोल केला. ते जवळजवळ 4 एपिसोड मी केले. मग साहेब बीवी मी एक सिरियल होती त्यामध्ये 2 एपिसोड्स केले. म्हणजे तो तर म्हणजे किस्साच होता की दादा गोडकर म्हणून कास्टिंग हे खूप सिनियर व्यक्तिमत्व आहे त्यांनी सचिनला फोन केला की अरे कोण मुलगा आहे का आपल्याला एक पाहिजे चांगला ऍक्टर पाहिजे. पण सचिन बोला हो माझा एक मित्र आहे आणि मला अजून आठवते 26 जुलै पाऊस सगळ्यांना आठवत असेल त्याचा आदला दिवस. आणि त्या दिवशी मला दादा गोडकरांनी बोलवलं जुहूच्या बंगल्यात आणि दादा गोडकर तिकडून उभे राहून मला सांगतात बंगल्या जिथून अरे ये ना एवढं पाणी होतं एवढ्या पाण्यात मी गेलो जुहूला पाणी आधी भरतं. मी बोलो अरे मी येतोच आहे नाही पण लवकर या काय अरे खाली बाईक आहे दादा आणि खाली बाईक होती माझ्या तर त्यावेळी बाईक वरून फिरायचो सगळीकडे स्ट्रगल आपलं बाईक वरून असायचं. तो दिवस अजून आठवतो आणि तो केला मी एपिसोड साहेब बीवी मीचा आणि दोन एपिसोड होते ते. तर बेसिकली मुळात ऍक्टिंग पासून सुरुवात झाली. मग परत मला माझ्या सद्गुरूंनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आता बस झालं आता ऍक्टिंग करायची असेल तर तमिळ कर काही कर आता थोडे दिवस थांब जरा मराठीत नको करूस म्युझिक करत असेल तर कर. 93.5
रेड एफएम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.